इट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आज आपण एका महत्वपूर्ण विषयासंदर्भात बोलतो आहोत. महाराष्ट्रामध्ये आता महिला त्यांच्या नावाच्या पुढ्यात आपल्या अहोजींचंही नाव लावू शकतात किंवा त्यांना जर लग्न आधीच स्वतःच्या वडिलांचं नाव लावायचं असेल तर ते सुद्धा त्या लावू शकतात. आणि विद्यार्थ्यांना मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी नाही म्हणूयात आपण मुलांसाठी सुद्धा एक प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे की बाबा रे मुलांना समजा इच्छा असेल त्यांच्या वडिलांचं नाव लावायची तर ते वडिलांचं नाव लावू शकतात आणि आईचं नाव लावायची इच्छा असेल तर ते आपल्या आईचं नाव सुद्धा लावू शकतात. याच गोष्टीसाठी आपल्या नाशिकमधली एक शाळा प्रचंड प्रयत्नशील होती. त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा रे नावामध्ये वडिलांचं नाव आहे व्हेरी गुड चांगली गोष्ट बढिया पण जी इक्वल कॉन्ट्रीब्युट करत असते विद्यार्थ्याच्या संगोपनासाठी कदाचित म्हणूयात आपण तिचं कॉन्ट्रीब्युशन जरा जास्तच असतं ती आपली माता माऊली आई तिच्यासाठी काय आपण करतो आपण तिचं नाव का बरं इन्क्लूड करू नये आपल्या नावामध्ये. हा इनिशिएटिव्ह कुठच्या शाळेने घेतला होता तुम्हाला थोड्याच वेळात मी नक्की सांगेन. पण नाशिक ही जी प्रोसेस आहे आता नव्यानं एक गोष्ट समोर येते आहे. एक फार सुंदर आणि नामांकित वृत्तपत्र आहे त्यात ही बातमी वाचायला मिळाली 23 तारखेच्या त्यांच्या सेशनमध्ये की बाबा रे महाराष्ट्रामधल्या ज्या महिला आहेत आता असं करू शकतील या गोष्टीचा आनंद नाशकातल्या महिलांना आणि पुरुषांना सुद्धा प्रचंड झालेला आहे. असं मी का बोलतोय तुम्हाला थोड्याच वेळात मला काही आलेले फोन कॉल्स मी तुम्हाला ऐकवतो त्यावरून तुम्हाला रिअलाइज होईल. पण या निर्णयाबद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत जरा 6601935 नंबरवर शेअर करताय. तुम्ही सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो